Chapter 7, we continue our study through this gospel, and we are looking at verse 36 to verse
15.
36 to 50, I'll ask Shaul to read in Marathi. If you have your English, you can follow along.
36 to 50, I'll ask पुरुषातील कोणे एकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा, त्या गावातील कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवावयास बसला आहे. ऐकून ती सुगंधी तेलाची आलाबस्त्र टोपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजू लागले. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या पुरुषांनी त्याला बोलाविले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेश असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे. तुम्हाला गुरुजी बोला. एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते व एकाला 50 होते. देणे फेडावयास त्याच्याजवळ काही नव्हते, म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील? शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरविले. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तुम्ही या बागेला पाहताना मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु तिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझ्या मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून तुम्ही माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लाविले नाही, परंतु तिने माझ्या पायास सुगंधी तेल लाविले. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, इथे जी पुष्कळ पापे आहे त्याची क्षमा झाली आहे, कारण तिने फार प्रीती केली आहे. ज्याला थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करीतो. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले अपसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणार हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.
I was watching a video this week about the gospel presentation.
आणि मग या हप्त्यामध्ये ते एक चित्रफित पाहत होते, ज्याच्यामध्ये दाखवण्याची सुवर्ण प्रसार कशा रीतीने करावा.
And it was an animated video.
आणि मग तो एक animated video होता.
But the narrator said, imagine we could put a chip into your brain. Imagine we could put a computer chip into your brain.
आणि मग या गोष्टीची कल्पना करा की जी काही चिप आहे कम्प्युटरची, ती तुमच्या मेंदूमध्ये जर ठेवली.
And then after 1 week we could take the chip out and we could put it into the computer and we could show everybody what you were thinking that week.
आणि मग त्यावेळेस तो असं म्हणत होता की एका हप्त्यानंतर समजा ती जी चीप तुमच्या डोक्यामध्ये ठेवली आहे ती जर का तुम्ही कम्प्युटर मध्ये लावली, तर मग संपूर्ण हप्त्याभरामध्ये तुम्ही काय विचार करत होता तो विचार सर्वजण पाहू शकतील.
Of course the response was no, that would be terrible, that would be embarrassing.
आणि मग त्यावेळेस लोकांशी म्हणत होते, प्रतिसाद देऊ, नाही नाही ते फारच भयानक असे आहे आणि फारच आम्हाला गोंधळात आणि पेचात पाडण्याची गोष्ट आहे.
But I wonder what our response would be.
आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात की माझा प्रतिसाद, आपला प्रतिसाद त्याच्याबद्दल काय असेल याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं.
If everybody of people in this room could read your mind this morning and could see your thoughts.
आणि मग जर समजा या सकाळी लोकांनी जर तुमचं मन जर वाचलं आणि तुमचे जे विचार आहेत तर विचार त्यांनी समजले.
I wonder if you would be here today if people could know your thoughts this morning.
आणि मग जर लोकांना तुमचे विचार जर माहित असेल तर मग त्यांना आश्चर्य वाटतं की तुम्ही या ठिकाणी याल का म्हणून रविवारी असं.
Because if you are honest this morning there are sins and there are things that we don't want people to know about even in our deepest imaginations.
आणि मग लक्षात घ्या की अशा काही गोष्टी आमच्या मध्ये आहेत, अशी पाप आमच्या मध्ये आहेत की जे पाप लोकांनी जाणावं अशी आमची इच्छा नसते आणि आतून आम्हाला ते वाटत असतं, नाही का.
Well, in our story today, in the passage we have today, this lady's sins were very public, where they were known to everybody.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर आजची जी स्त्री आहे या उतरामध्ये तिचे जे पाप आहे ते पाप जवळपास सर्व लोकांमध्ये माहित असे आहे.
She could not hide from her sins, they were there for everybody to see.
आणि मग तिची जी पाप आहे ती पाप ती स्वतः लपू शकत नव्हती, तिची पाप सर्वजण पाहू शकत होते.
But yet she came into the house of one of the Pharisees who was the most religious of all people.
आणि मला लक्षात घ्या की असं जरी असलं तरी सुद्धा ते एका पुरुषाच्या घरी आले आहे जो पुरुष हा बहुतेक पुरुषांपैकी श्रेष्ठ असा पुरुष होता.
This religious leader, he had a very good reputation.
आणि मग हा जो धार्मिक पुढारी होता त्याचं जे काही वर्तन होतं समाजापुढे ते फारच चांगलं असं वर्तन होतं.
And she came into this man's house in the company of all these leaders who were supposed to be very godly people.
आणि मग लक्षात घ्या की ती काय झाली आहे या लोकांमध्ये ती आली आहे जे लोक फारच देवभीरू असे लोक असायला हवे होते त्या प्रकारच्या लोकांमध्ये ती बसलेली आहे.
And as you read the story you have to ask yourself, why would this woman do such a thing?
आणि मग ज्यावेळेस तुम्ही कथा वाचता त्यावेळेस तुम्ही असा प्रश्न विचारा की या स्त्रीने अशी गोष्ट का केली आहे.
What is this woman trying to do with all of these people in this audience?
आणि मग हे जे काही सर्व ऐकणारे लोक होते त्या ऐकणाऱ्या लोकांमध्ये ही स्त्री नेमकं बसून काय करत होती.
Remember, she has a very bad reputation.
आणि ही गोष्ट लक्षात घ्या की या स्त्रीचं जे काही वर्तन होतं समाजापुढे ते फारच भयानक वाईट असं वर्तन होतं.
And think of any woman in our culture, even in the Middle East, if they don't have a good reputation, nobody would even dare to talk with her.
आणि मला लक्षात आहे की पाश्चात्य देशांमध्ये जर त्या ठिकाणी जर एखाद्या स्त्रीचं अशा प्रकारचं वर्तन असेल तर मग कोणी व्यक्ती त्या स्त्री संगती बोलू इच्छित नाही.
But this woman nonetheless went into this group of people so that she could do this wonderful act to our Lord Jesus.
आणि असं जरी असलं तरी सुद्धा ही स्त्री जी आहे ती त्या गटामध्ये गेलेली आहे जेणेकरून जो प्रभू बरोबर जे काही अद्भुत कृती आहे ती करू शकेल.
But we see the story unfold, we see that Jesus is invited into this Pharisee's home.
आणि मग इथं आम्ही पाहतो की ज्यावेळेस ही गोष्ट पुराणी पुढे जाते त्यावेळेस आपल्याला समजतं की या पुरुषाच्या घरामध्ये त्या येशू ख्रिस्ताला बोलवलेलं आहे.
And this Pharisee threw a party for Jesus, who was a respected teacher.
आणि त्याच पुरुषाने काय केलं की येशू ख्रिस्त हा आदरणीय असा शिक्षक आहे तो माझ्या घरी आल्या कारणाने त्याने लोकांना पार्टी दिली मेजवानी दिली.
It wasn't a private party, it was a public party and it was most likely held in the courtyard of the house where people from the outside could see all the activity.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर ही जी काही मेजवानी होती ती मेजवानी गुप्त रीतीने आत चालली होती असं नाही तर त्या घराच्या अंगणामध्ये ती चालली होती जेणेकरून बहुतेक लोक बाहेरचे लोक त्या मेजवानीकडे पाहू शकतील.
So there was lots of conversation going on, there was lots of interaction going on, it was a busy party.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर त्याच कारणामुळे अनेक प्रकारचे संवाद चालले होते एकमेकांसाठी लोक बोलत होते आणि ती जी मेजवानी होती ती फारच त्या ठिकाणी अनेक गोष्टी तिथे घडत होते.
The invited guests would sit and would recline at the dinner table while the outside people would look at the food and would give great compliments to the host.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर रात्रीच्या वेळेस ते लोक जेवण घेत होते टेबलावर बसून आणि बाहेरचे जे लोक आहेत ते बाहेरचे लोक भुकेले होते आणि तिथे ते पाहत होते.
But as we read the story we see that this Pharisee has an agenda.
परंतु तुम्ही जर ही गोष्ट वाचाल तर तुम्हाला समजेल की हा पुरुष जो आहे त्याच्याकडे एक अजेंडा आहे.
He doesn't love Jesus, in fact he's invited Jesus for a different purpose.
आणि तो येशू ख्रिस्तावर प्रेम करत होता असं नाही परंतु येशू ख्रिस्ताला त्याने एक विशिष्ट निराळ कारणास्तव घरी बोलवलं होतं.
In fact he's not sure about Jesus.
आणि खरं पाहता येशू ख्रिस्त कोण आहे याच्याविषयी सुद्धा त्याला खात्री नव्हती.
And we see as the story goes on he tests Jesus.
आणि मग तिथे आम्ही पाहतो की पुढे ज्यावेळेस गोष्ट झाली त्यावेळेस तो येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतो.
But we see also that he doesn't give Jesus the common courtesies that should have been given at in this type of culture.
आणि मला लक्षात येते की या संस्कृतीमध्ये ज्या प्रकारचं सद्भाव येशू ख्रिस्ताला त्याने द्यायला पाहिजे होता त्या प्रकारचा तो सद्भाव देत नाहीये.
He didn't give Jesus the customary greeting which was a kiss on the cheek.
आणि मग तुम्ही जर पाहाल त्या ठिकाणी रूढी आणि परंपरेने ज्या प्रकारे तिथे गालावर चुंबन घेणे ही जी प्रथा होती ती प्रथा सुद्धा त्याने केलेली नाहीये.
Much like our handshake or our namaste, he never did anything like that.
मग जर आपल्या संस्कृतीमध्ये पाहिलं तर आपण हातात हात मिळवून नमस्ते असं म्हणतो किंवा अभिवादन करतो त्या प्रकारचं अभिवादन त्या संस्कृतीमध्ये होतं त्या प्रकारच्या संस्कृतीमधील अभिवादन त्याने केलेलं नव्हतं.
There was nobody at the door even ready to wash Jesus' feet, which was customary in every household.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्यावेळेस त्या दरवाजा समोर कोणी असं नव्हतं की जेणेकरून येशू ख्रिस्ताचे तो व्यक्ती किंवा ती स्त्री पाय धुवू शकेल, कारण की त्या संस्कृतीमध्ये तसं होतं की ज्यावेळेस पाहुणा येईल त्यावेळेस तशा प्रकारे त्याचं स्वागत करावं.
So there was no gesture of hospitality, there was no gesture of respect given towards Jesus.
त्याच कारणामुळे कुठल्या प्रकारचा पाहुणचार किंवा आदर येशू ख्रिस्ताला चांगल्या रीतीने देण्यात आलेला नव्हता.
So they wanted to check Jesus out.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर नंतर आम्ही पाहाल की त्यांना येशू ख्रिस्ताची परीक्षा घ्यायची आहे.
And in this story, of course, there are three characters.
आणि तुम्ही ज्यावेळेस या कथेमध्ये पाहाल त्यावेळेस तुम्हाला तीन व्यक्तिमत्व दिसतील.
We have the Pharisee, we have this lady who is a prostitute, and we have Jesus Christ.
आणि मग तीन व्यक्ती आहे, परोक्षी येशू ख्रिस्त आणि जी काही व्यभिचार करणारी जी स्त्री आहे.
And the whole story revolves around Jesus. But at the end of the story, at the end of this passage, we need to ask ourselves, which one of these characters are we? Are we like this Pharisee, or are we like this prostitute?
आणि मग तुम्ही ज्यावेळेस ही गोष्ट ऐकाल त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं आहे की तुम्ही परोशी लोकांसारखे आहात की ही वेशा व्यवसाय करणारी जी स्त्री आहे तिच्यासारखे तुम्ही आहात.
Well, we know that this lady did not come to test Jesus. That is very clear.
आणि मग आपल्याला गोष्ट माहित आहे की ही जी स्त्री आहे ती येशू ख्रिस्ताच परीक्षा पाहायला आलेली नाहीये. म्हणून
समथिंग वी सी अबाउट द कॅरेक्टर ऑफ दिस लेडी दॅट शी हॅड already met Jesus Christ.
आणि मग तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी तिचा स्वभाव काय दिसत आहे की येशू ख्रिस्ताला ती भेटलेली आहे.
She had already been changed by Jesus Christ.
आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे ती बदललेली आहे हे आपल्याला पाहावयास मिळतं.
We don't know when, we don't know how. Luke doesn't tell us, but there is certainly fruit of a changed person in this passage.
आणि ही कधी येशू ख्रिस्ताला भेटलेली आहे तेव्हा ती बदललेली आहे आपल्याला लोक सांगत नाही. परंतु या उत्तरामध्ये आपल्याला दिसतं की तिच्या वागणुकीच्या द्वारे निश्चितच तिच्यामध्ये परिवर्तन आहे, ती बदललेली आहे.
We know already Jesus has been going from town to town teaching many days, and she might have been in the crowd, she might have been part of one of the sermons that Jesus has already preached.
आणि मग लक्षात घ्या की येशू ख्रिस्त गावोगावी जाऊन सुवार्ता प्रसार तो करत होता. आणि मग कदाचित एखाद्या गावामध्ये तिने येशूची सुवार्ता ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवला असेल.
But somehow she knows Jesus.
आणि मग कसंही असलं तरी आपल्याला माहित आहे की येशू ख्रिस्त हा तिला माहित आहे.
She knows the message of the gospel that Jesus teaches.
आणि येशू ख्रिस्त जो सुवार्तेचा संदेश लोकांना देत होता तो सुवार्ताचे संदेश तिला माहित होता.
And we know that her life has been changed.
आणि मग आपल्याला गोष्ट माहित आहे की तिचं जे जीवन आहे ते जीवन बदललेलं आहे.
Jesus has given this woman something which she has never had before.
आणि मग येशू ख्रिस्ताने अशी काही गोष्ट त्या स्त्रीला दिली आहे जी गोष्ट त्या स्त्रीकडे यापूर्वी कधीही नव्हती.
And that is forgiveness of her sin.
आणि मग ती जी गोष्ट आम्ही पाहत होती म्हणजे तिच्या अपराधांची क्षमा, पापांची क्षमा.
And she comes to Jesus with probably the most precious possession that she has in this world.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे अशा प्रकारे येत आहे की जणू काही तिच्याकडे या जगातील सर्वात महत्वाची जागा आहे त्या प्रकारचे जागे देत आहे.
Understand the courage she must have had to come into this party amongst these leaders and these Pharisees who had no respect for her at all.
आणि मग लक्षात घ्या की त्या परोशी लोकांमध्ये तिला कुठल्या प्रकारचा सन्मान नसताना ती किती मोठ्या प्रकारचे धैर्य करून त्या परुषांमध्ये जात आहे हे तुम्ही लक्षात घ्या.
She doesn't care about them. She cares about one person only, and that is Jesus, who has changed her life forever.
आणि असं जरी असलं तरी सुद्धा ती त्या परुषी लोकांची काळजी करत नाहीये, परंतु जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे ती पाहत आहे ज्याने तिला बदललेला आहे.
And her intention is very clear.
आणि मग तिचा जो काही उद्देश होता तो फारच स्पष्ट असा होता.
She wants to show her undying gratitude towards Jesus, who has taken her sins and cast them as far as the east is from the west.
आणि मग लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताने तिचे पाप काढून पूर्व पश्चिम पासून जितके दूर आहे तितके दूर केले होते त्या कृतज्ञतेपोटी ती या गोष्टी करत आहे.
Her intentions are clear. She wants to show her undying gratitude, love to Jesus, who has shown her mercy and grace.
आणि मग लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताने जी काही कृपा आणि दया तिच्यावर दाखवली आहे त्याच कारणामुळे अशा प्रकारे ती कृतज्ञ झाली आहे.
And Luke tells us that this woman comes up behind Jesus.
आणि मग तुम्ही जर पाहा तर आम्ही पाहतो की लोक असं म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे ही स्त्री आलेली आहे.
And Jesus is reclining, he's at the dinner table eating his food.
आणि तुम्ही जर पाहाल तर येशू ख्रिस्त त्या जेवणाच्या टेबलावर आहे, तो जेवत आहे तिथे.
And in verse 38 we see that she's standing behind Jesus almost there by his feet.
आणि मग तुम्ही जर पाहाल 38 वचनामध्ये असं म्हटले त्याच्या पायाशी मागे ती रडत उभी राहिली.
And she begins to weep.
आणि मग तिथे ती रडत आहे.
And tears are rolling down her cheeks.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर तिचे आशू जे आहे ते आशू गालावर खाली येत आहे.
And she is reminded of a terrible sin, but she is also reminded and grateful for the grace of God.
आणि मग ती तिची जी पाप आहे ती पापांची भयात ती जाणव तिला होत आहे आणि त्याचबरोबर देवाची जी कृपा आहे ती सुद्धा तिला समजत आहे.
And she realizes that she is crying on Jesus' feet.
आणि मग तिला गोष्ट समजली आहे की ती येशू ख्रिस्ताच्या पायावर रडत आहे म्हणून.
And she does something astounding. She loosens her hair and she anoints Jesus' feet with this oil and then she wipes it with his hair.
आणि मग तुम्ही जर पाहा तर ती एक आश्चर्यकारक अशी गोष्ट करत आहे. ती त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या पायाशी बसून तिचे केस मोकळे करून त्या सुगंधी तेलाने त्या केसाने तिचे पाय ती पुसत आहे.
That's very significant.
आणि मग ती जी गोष्ट आहे ती गोष्ट फारच लक्ष वेधून घेणारी अशी गोष्ट आहे.
Even in our culture, women don't like to leave their hair loose.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा अशी गोष्ट आहे की स्त्रियांना त्यांचे केस मोकळे सोडायला आवडत नाही.
You know, the Jewish rabbis used to teach that if a woman loosened her hair in public, then the husband could give her a divorce.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी जे काही रब्बी लोक होते यहुदी रब्बी ते अशा प्रकारे सांगत होते की जर सर्व लोकांसमोर एखादी स्त्री जर मोकळे केस सोडत असेल तर मग तिच्या नवऱ्याने तिला फारकत द्यावी.
So this was very significant. This is very anti-cultural that she was doing.
आणि मग लक्षात घ्या की ही जी गोष्ट आहे ती फारच त्या ठिकाणी अप्रचलित अशी गोष्ट आहे ज्या संस्कृतीमध्ये ती होती त्या संस्कृतीमध्ये.
So this woman doesn't see anybody else in that room.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर ही जी स्त्री आहे जर अशा प्रकारे वर्तन करत आहे की तिला सामने कोणी दिसतच नाहीये.
She doesn't care about anybody else in that room.
आणि मग त्या रूम मध्ये कोण आहे त्याच्याविषयी ती काळजी करत नाहीये.
She doesn't care what she wants more. She doesn't care what people are saying about her.
आणि मग ती काय पुसत आहे आणि लोक तिला काय म्हणतील याच्याविषयी ती काळजी करत नाहीये.
All she cares about is Jesus Christ.
एकाच गोष्टीची केवळ काळजी करत आहे ती म्हणजे येशू ख्रिस्ताची.
And all she wants to do is thank him and praise him and express her gratitude of love towards her savior.
मग ती काय करत आहे की तिला देवाला धन्यवाद द्यायचा आहे आणि जो तिचा तारणा येशू ख्रिस्त आहे त्याच्या प्रति ती कृतज्ञ प्रकट करत आहे, प्रेम ती प्रकट करत आहे.
While she's wiping Jesus' feet with her hair, she takes the alabaster perfume.
आणि मग लक्षात घ्या की ज्यावेळेस ती येशू ख्रिस्ताची पाय पुसली त्यावेळेस तिने काय केलं की अलाबास्त्र कुपी जी आहे तेलाची तिने घेतली.
But not so she doesn't pour it on his head.
आणि मग लक्षात घ्या की ती काही तिच्या केसांवरती टाकत नाहीये.
She doesn't pour it on his shoulders.
आणि मग त्याच्या खांद्यावर सुद्धा ती टाकत नाहीये.
Instead she wastes it on his feet.
परंतु तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की त्याचे जे पाय आहे त्या पायावर ती टाकत आहे.
Again, that's significant because feet are, as we know, one of the most dirtiest parts of the body, no?
आणि मग तुम्हाला जर माहित असेल तर जे काही पाय आहे ते पाय सर्वात शरीराचे सर्वात त्या ठिकाणी खान जर आपण म्हटलं तर ते पाय असतील नाही का.
Every night before we go to bed, Carrie has this ritual that she has to wash her feet, otherwise she won't touch the sheets on the bed, no?
आणि मग लक्षात घ्या की त्यांची पत्नी जी आहे ती बाहेर आल्यानंतर प्रत्येक रात्री तिचे पाय ते धुते नाहीतर मग ती त्या बिछाड्या हात लावत नाही.
We know our feet collect dust and dirt throughout the day and they are very dirty at the end of the day, no?
मग आपल्याला गोष्ट माहित आहे की दिवसभर आमचे पाय जे आहे ते धूळ आणि मातीने माखलेले असतात नाही का.
And Jesus' feet were not different. His feet didn't stay perfectly clean because he was the son of God.
आणि मग असे नव्हतं की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र असल्या कारणाने त्याचे पाय हे परिपूर्णपणे शुद्ध असे होते, चांगले असे राहिले होते.
He was in the flesh, he was a human, and his feet got dirty just like everybody else.
आणि जरी तो देव होता तरी सुद्धा तो माणूस सुद्धा असल्या कारणाने आमचे जसे पाय घाण होतात त्याच प्रकारे त्याचे पाय सुद्धा घाण झालेले होते.
But yet she humbles herself to touch and to wash the dirty feet of Jesus Christ.
आणि तरी सुद्धा ती स्वतःला नम्र करत आहे आणि येशू ख्रिस्ताचे जे काही त्या ठिकाणी पाय जे माखलेले आहे धुणे
This alabaster perfume was one of the most expensive possessions that any woman could have at that time.
म्हणून मग हे लक्षात घ्या की अलाबास्त्र ही जी खोपी होती ती
The rabbis even made another rule to allow Jewish women to use this, only this type of perfume. And it's only on a Sunday they could wear this perfume. So for a woman, this was a very precious possession. It was a very expensive possession. It was almost the same amount as a year's wages.
आणि मग तुम्ही जर पाहा तर ती इतकी किमतीदार अशी तेल होतं, जणू काही एक वर्षभराची त्यांची जी कमाई आहे त्या कमाईने ती तेवढी येऊ शकेल तेवढ्या प्रकारची ती ती तेलाची बाटली होती.
That's very expensive perfume.
आणि मग तुम्ही जर पाहा तर ती जी काही अलबास्त्र कुपी होती ती फारच अशा प्रकारे किमतीदार होती.
She pours this ointment on the feet of Jesus.
आणि मग असं जरी असलं तरी सुद्धा ती येशू ख्रिस्ताच्या पायावर ते जे तेल आहे ते टाकत आहे.
But notice Simon the Pharisee's response.
मग त्यांनी सांगितलं पाहतो की जे काही परुष लोक आहेत ते कशा प्रकारे प्रतिसाद देतात ते पहा.
Look what he says in verse 39.
आणि 39 वचनामध्ये ते काय बोलते पहा.
If this man were a prophet, he would have known who and what sort of woman this is who is touching him, for she is a sinner.
आणि मग त्या ठिकाणी ते म्हटले की तेव्हा ज्या परुषाने त्याला बोलले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले हा संदेष्ट असता तर आपल्याला शिवत असलेली
Rather than being amazed, Simon is disgusted. This Jesus can't be a prophet. Look what he is associating with, a prostitute, an immoral woman.
आणि मग तुम्हाला हा असं कसं हा येशू ख्रिस्त हा काय करत आहे की त्या ठिकाणी जी वेश्या व्यवसाय करणारी स्त्री आहे तिला तो शिव देत आहे तिच्या जवळ तो त्याच्या जवळ जात आहे.
He really was a man of God. He wouldn't even allow this woman to touch her, and he becomes very self-righteous, isn't it?
मला लक्षात येते की तो असं म्हणत आहे की खरोखर देवाचा पुत्र असता तर मग त्या स्त्रीला त्याने हात सुद्धा लावू दिला नसता. तर मग आपल्याला दिसतं की शिमोन याच्याद्वारे स्वतःला स्वनिधी महत्व असं तो गणत आहे नाही का.
Jesus responds in verse 14.
आणि मग इथं जर पाहिलं तर येशू ख्रिस्त 40 वचनामध्ये प्रतिसाद देत आहे.
Simon, I have something to say to you.
आणि मग तो म्हणतो की शिमोन मला तुझ्या बरोबर काहीतरी बोलायचं आहे.
He tells the story of two men.
आणि मग तो काय करत आहे की दोन जे काही मनुष्य आहे त्यांची गोष्ट सांगतो.
One who owed a man 2 months salary and one who owed a man 2 years salary.
आणि मग लक्षात घ्या की एका मनुष्याने 2 महिन्याचा पगार उचना घेतला, एका मनुष्याने 2 वर्षाचा पगार उचना घेतला.
And the man forgave them both.
आणि मग लक्षात घ्या की हे जे काही दोन्ही आहेत ते दोन्ही विसरले.
And he asked which of them would love him more.
आणि मग त्या ठिकाणी दोघांना क्षमा केली आणि तो म्हटलं की याच्यापैकी जास्त कोण त्याच्यावर प्रेम करेल.
Well, it's a simple question. There's no trick question here, no?
आणि मग तुम्ही जर पाहा तर हा साधा असा प्रश्न आहे जो आम्हाला समजेल नाही का.
But you can sense Simon is insulted by this very obvious question.
आणि मग तुम्ही जर पाहा तर त्यावेळेस येशू ख्रिस्ताने हा प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या द्वारे शिमोनाचा जणू काही तो अपमानित असा झालेला आहे.
Why are you asking me this type of question? Who do you think you are, Jesus, asking me, a Pharisee, such a stupid question?
आणि मग त्यावेळेस येशू ख्रिस्ताला तो अशा प्रकारे म्हणत आहे की येशू ख्रिस्त तू कोण स्वतःला समजत आहे आणि मी जो पुरुष आहे त्याला तू अशा प्रकारचा प्रश्न विचारत तरी कसा आहे.
Yes, his answer is, Simon says, I suppose it's the man who owed him more that will love him more.
आणि मग त्या ठिकाणी तो असं म्हणत आहे की मी जरी मग तुला सांगतो की ज्या मनुष्याने अधिक दिलं आणि त्याची क्षमा झाली आहे तो अधिक प्रेम करेल नाही का.
There is sarcasm in his answer, isn't it? Some sarcasm, there is some attitude in his answer.
आणि मग तुम्ही जर पाहा तर त्याच्या उत्तरामध्ये काहीतरी आपल्याला वर्तन दिसत आहे.
But do you see the irony here?
आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला इथं त्या गोष्टीची घोलता समजते काय.
Even though Simon got the answer right, he didn't understand what Jesus was saying.
आणि मग जरी त्याला योग्य उत्तर कळलं तरी सुद्धा त्याला समजत नव्हतं की येशू ख्रिस्त काय सांगत आहे काय बोलत आहे म्हणून.
He didn't understand that in fact he was the one who was the person who owed the most amount of money.
आणि मग जर तिथं पाहिलं तर तो असं म्हणत आहे की हा जो मनुष्य आहे त्याच्याजवळ अधिक पैसे आहे अशा प्रकारचा तो व्यक्ती आहे म्हणून.
Simon can answer the question right, but he himself has not been forgiven.
आणि मग लक्षात घ्या की त्याने अधिक पैसे घेतलेले आहे परंतु तरी सुद्धा त्याला क्षमा झाली नाही.
And Simon doesn't love because he thinks he has no sin to be forgiven.
आणि मग त्याच्यावर प्रेम करण्यात आलं नाही कारण त्याला असं वाटत होतं की त्याच्याकडे पापाची आपली क्षमा मागण्यासाठी पापच नाही म्हणून.
Understand what's going on here.
आणि मग काय गोष्ट या ठिकाणी चालली ती तुम्ही समजून घ्या.
Simon is the one with the greatest sin here.
आणि मग शिमोन जो होता त्याची जी पाप होती ती मोठी अशी पाप होती.
And he is looking down at this woman who is there thanking God for the forgiveness of her sins.
मी मला लक्षात घ्या की तो काय करत आहे की जी स्त्री जिच्या पापांची क्षमा झाली आहे जी कृतज्ञ आहे तिच्याकडे तो त्या ठिकाणी तुच्छ नजरे पाहत आहे.
He is looking down with contempt upon this woman.
आणि मला लक्षात घ्या की जणू काही असमाधान वृत्ती आहे तो त्या स्त्रीकडे पाहत असा आहे.
He thinks that he is so much better than this woman that she should not even be in his presence.
आणि मग तो असं म्हणत आहे की माझ्याकडे या स्त्रीपेक्षा अधिक चांगलं असं काही आहे आणि ही जी स्त्री आहे ती खरं पाहता येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये असायला सुद्धा नको आहे.
The sad reality is Simon needed to repent of his sins. He needed to be forgiven even more than this lady did.
आणि शक्यता ही होती की जो शिमोन होता त्या शिमोनाला या स्त्रीपेक्षाही अधिक पापांची क्षमा मिळवणं गरजेचं होतं नाही का.
The sad reality is Simon did not even realize it.
परंतु तुम्ही जर पाहा दुःखाची बाब ही आहे शिमोनला ही गोष्ट समजली नाहीये.
One commentator said, isn't it interesting, Jesus says to Simon, do you see that woman?
आणि मग त्या ठिकाणी एक कमेंटर असं म्हणतो की तू त्या स्त्रीकडे पहा नाही का असं तो बोलत आहे.
Of course Simon saw that woman.
आणि मग निश्चितच त्या शिमोनने त्या स्त्रीकडे पाहिलं नाही का.
This woman was like a rotten fish, no? Everybody could see her. Everybody could notice her.
आणि मग ही जी स्त्री होती ती जर काही त्या ठिकाणी सडलेल्या माशाप्रमाणे होते आणि त्याच कारणामुळे त्या स्त्रीला कोणीही पाहू शकत होतं नाही का.
Jesus saying, Simon, you are missing the biggest lesson in your life.
आणि मग येशू ख्रिस्त सांगत आहे शिमोना की तू तुझ्या जीवनामधला जो काही सर्वात महत्वाचा धडा आहे तो तू विसरत आहेस.
Simon couldn't see what had happened to this woman because all he could see was what she once was.
आणि मग लक्षात घ्या की या स्त्रीच्या बाबतीत काय घडलेलं आहे त्याच्याकडे शिमोनाचं लक्ष नाही परंतु ती पूर्वी कशी होती याकडे तो लक्ष लावलेला आहे.
In other words, Simon could not identify grace.
आणि मग लक्षात घ्या की दुसऱ्या शब्दात शिमोन कृपा पाहू शकले नाही.
Simon didn't know what grace was.
आणि मग शिमोनला कृपा काय आहे ती त्याला समजले नव्हतं.
But Jesus did.
परंतु येशूला माहित होतं.
Jesus saw her and could recognize the grace of God in her heart.
आणि मग लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्यामध्ये देवाची कृपा होती ती कृपा त्याने जाणली.
And look what Jesus says to her.
आणि मग येशू ख्रिस्त तिला काय बोलते ते पहा.
He turns to her and he says to Simon, he doesn't say to her, he says to Simon, her sins are forgiven.
आणि मग तो तिथे शिमोनाकडे वळून तिला शिमोनाला म्हणत आहे की तिची जी काही पाप आहे त्या पापांची क्षमा झालेली आहे.
Then Jesus says, Simon, you know what the evidence is? Look at her tears.
आणि मग तिथे तो म्हणत आहे की शिमोना त्याचा जो पुरावा तुला पाहायचा असेल तर तिची तू अश्रू बघ.
Look at the evidence of forgiveness. Look at her love for me.
आणि मग तुला जर पुरावा म्हणून पाहायचा असेल तर माझ्या प्रति तिच्यामध्ये जे प्रेम उत्पन्न झालेलं आहे त्या प्रेमाकडे तू लक्ष लाव.
Look at her focus. It is upon me. Her joy is in me.
आणि मग तिची जी काही दृष्टी आहे ती तू बघ ती माझ्यावर आहे तिचा आनंद हा माझ्यामध्ये आहे.
This woman has this love because I have forgiven her.
आणि मग तिच्यामध्ये माझ्या प्रति ती प्रीती आहे कारण की मी तिच्या अपराधांची क्षमा केली आहे.
Now please understand, she hasn't been forgiven because of what she's done, okay? She wasn't forgiven because of what she did.
आणि मला लक्षात घ्या की तिने जे केलं होतं त्या कारणामुळे तिला क्षमा झाली नव्हती.
She wasn't forgiven because she wept tears.
आणि मला लक्षात घ्या की तिने अश्रू ढाळले म्हणून तिच्या पापाची क्षमा झाली नव्हती.
She wasn't forgiven because she wiped Jesus' feet with her hair.
आणि मग तिने येशू ख्रिस्ताचे पाय तिच्या केसांनी पुसले या कारणामुळे तिच्या पापाची क्षमा झाली नव्हती.
She was not forgiven because she took oil and put it on Jesus' feet.
आणि मग तिने ते जे मोरवण तेल घेऊन ती येशू ख्रिस्ताचे पाय त्याने पुसले त्या कारणामुळे तिच्या अपराधांची क्षमा झाली नव्हती.
Luke tells us how she was forgiven, why she was forgiven.
आणि मग लुकाने गोष्ट आम्हाला सांगितली आहे की ती कशा रीतीची तिच्या पापांची क्षमा झाली म्हणून.
Jesus says to her, your faith has saved you.
आणि येशू लुकाने सांगत आहे येशू ख्रिस्त सांगत आहे की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे.
It's not your love, it's not your deeds that has saved you. It is because you have trusted in me that your sins are forgiven.
आणि तुझी जी कृत्य किंवा तुझं जे प्रेम आहे माझ्या प्रति त्याच्यामुळे तुझ्या अपराधांची क्षमा झाली नाही तर तुझा जो माझ्यावर विश्वास आहे त्याच्यामुळे तू तारली गेली आहे.
I've been to the church in Goa, Saint Francis Church in Goa.
आणि गोवा मध्ये सेंट फ्रान्सिस जी चर्च आहे त्या चर्च मध्ये गेले.
And they have the coffin of Francis Xavier there with his body inside this glass coffin.
आणि मग तुम्ही जर पाहाल फ्रान्सिस झेवियर जे आहे त्यांची काचे मध्ये त्यांचं प्रेत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे.
And if you look carefully, you count, he only has 9 toes.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर त्या ठिकाणी केवळ तुम्हाला दिसेल की त्याला केवळ 9 अंगठे आहेत.
Toes on his feet.
आणि मग तुम्ही जर पाहाल ते पायाचे अंगठे आहेत.
And the story is every 10 years they take his body out and they walk around Goa with his body displaying his body.
आणि मग गोष्ट अशी आहे की दरवर्षी ते त्याचं शरीर घेतात आणि त्याचं शरीर ते मृत शरीर आहे ते त्याची फिरी ते काढतात.
And during one procession, one of the ladies in the crowd, she jumped on the coffin and she took his foot and she bit off one of his toes.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर अशा वेळेस काय झालं की त्या फेरीमध्ये एका स्त्रीने तिच्या शरीरावर झेप घेतली आणि मग तिच्या पायाचा जो एक बोट आहे तो बोट तिने खाल्ला.
And this woman, like most Catholics, thought if she performed this act, she would be forgiven of her sins.
आणि मग तिला असं बहुतेक जे कॅथलिक लोक आहेत त्यांना असं वाटतं की तिने हे कृत्य केल्यामुळे जी काही तिच्या पापांची क्षमा आहे ती पापांची क्षमा तिला झालेली होती.
And that's the problem with putting our faith in our works, isn't it?
आणि मग ती समस्या मी पाहतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या कृत्यांवर आमचा विश्वास ठेवतो नाही का.
And that's the problem when we look around us, we look at all the other faiths around us, people put their trust in their works.
मग तीच गोष्ट आपल्याला दिसते की लोक त्यांची जी काही कृत्य आहे त्या कृत्यावर त्यांचा विश्वास ठेवत आहे.
And have a Kumbh Mela coming up soon.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर जुलै मध्ये कुंभ मेळा येत आहे.
People believe if they put themselves, if they dip themselves in that water, if they wash themselves with the water of the Godavari River, then their sins will be forgiven.
आणि गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये जर त्यांनी डुबकी मारली तर मग त्यांची अपराधांची क्षमा होईल असा लोकांचा विश्वास आहे नाही का.
And that is an act of work, it's a work that you're doing, isn't it?
आणि मग तुम्ही जर पाहा तर ती कृती आहे नाही का, कृती तुम्ही करत आहात.
And that's the problem that even we had in the Old Testament, people put their faith in their works.
आणि मग ती समस्या आपल्याला पाहावयास मिळते की जुन्या करण्यामध्ये सुद्धा लोक अशाच प्रकारे त्यांच्या कृत्यांवर विश्वास ठेवत होते.
Jesus is telling us clearly this morning, this woman was forgiven because she had faith.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर लोक आम्हाला स्पष्ट सांगत आहे की त्या स्त्रीच्या पापाची क्षमा यामुळे झाली की तिच्यामध्ये विश्वास होता.
She wasn't forgiven because of her acts. She wasn't forgiven because of her works. She was forgiven because of her faith in Jesus Christ.
आणि मग तिची कृती किंवा तिचं कार्य किंवा तिचं प्रेम याच्यामुळे तिच्या अपराधांची क्षमा झाली नाही तर येशू ख्रिस्तावर तिचा जो विश्वास आहे त्या विश्वासामुळे तिच्या अपराधांची क्षमा झाली आहे.
Turn to Ephesians 2. We read this morning.
इफिसियाचा दुसरा अध्यायाकडे आपण वळूया. आपण या सकाळी ते वाचले नाही का.
But it's important that you make a note in your Bible, that you underline these words.
आणि मग तुम्ही ही जी काही वचन आहे त्या वचनांना तुम्ही अधोरेखित करा, हे फार महत्त्वाचे असे वचन आहे.
Verse 8 tells us, for by grace you have been saved through faith, and this is not your doing, it is a gift of God, not a result of works, so that anybody could boast.
आणि सुटले की कारण कृपेने विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि तुमच्या हातून झाले नाही तरी देवाचे दान आहे, कोणी अड्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही.
We could be justified because even because of our love, then we all going to hell, no?
आणि लक्षात घ्या की आमचं जे प्रेम आहे त्या कारणामुळे जर आम्ही न्यायी ठरू तर मग निश्चितच आम्ही न्यायी ठरणार आहे आणि नरकात जाऊ नये का.
We could be justified because of our good personalities, then we all going to hell, no?
आणि मग जर आमच्या चांगल्या व्यक्तिमत्वावर जर आमचं नीतिमत्व ठरवण्यात येईल तर मग ते त्याच्याद्वारे आम्ही नरकात जाऊ नये का.
We could be justified by the faith of our parents, then we will all go to hell.
आणि मग आमच्या आई वडिलांच्या द्वारे जर आमचं आम्ही नीतिमान आहोत किंवा नाही हे ठरवण्यात येईल त्यावेळेस जर पाहिलं तर आम्ही नरकात जाऊ नये का.
It wasn't this woman's love that saved her. It wasn't this woman's acts that saved her. It was her faith in Jesus Christ.
आणि मग त्या स्त्रीची कृती किंवा त्या स्त्रीने काय केलं हे महत्वाचं नाही, प्रेम केलं ते महत्वाचं नाही, परंतु तिचा जो विश्वास आहे त्या विश्वासाने तिला तारलं नाही का.
Jesus is trying to teach Simon a very important lesson here.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर शिमोनाला येशू ख्रिस्त फारच महत्वाचा धडा तो शिकवत आहे.
He says to Simon, the fact that this woman trusts me, the fact that this woman believes in me, the fact that this woman has put her faith in me is shown, is evidenced by her love.
आणि मग शिमोनाला येशू ख्रिस्त तेच सांगत आहे की या स्त्रीने माझ्यावर विश्वास ठेवला आहे कशाने दिसत आहे की ज्या प्रकारची ती कृती करत आहे त्या कृतीच्या द्वारे समजून येत आहे नाही का.
She didn't care what people thought about her.
आणि मग लोक तिच्या बद्दल काय विचार करतील याच्याविषयी सुद्धा तिने विचार केलेला नाही नाही का.
What she cared about was showing her love to Jesus Christ.
परंतु तिला एकाच गोष्टीची चिंता आहे ते म्हणजे येशू ख्रिस्ताबद्दल प्रेम दाखवणं.
Jesus says to her, I love you.
आणि मग येशू ख्रिस्ता तिला म्हणतो की मी तुझ्यावर प्रीती करतो.
Jesus says to her, I have forgiven you.
आणि मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे.
Verse 50, your faith has saved you. Go in peace.
आणि मग तो म्हणत आहे की तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे शांतीने जा.
Verse 48, your sins are forgiven.
आणि मग 48 वचनामध्ये असं म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
Now, why would Jesus say that?
आणि मग येशू ख्रिस्त अशी गोष्ट का बोलत आहे बरं.
Why would Jesus tell Simon that his sins are forgiven and then tell her that her sins are forgiven? He told first Simon that his sins were forgiven and then he told her sins are forgiven.
आणि मग तुम्ही जर पाहा तर शिमोन तो म्हणत आहे की तिचे पापांची क्षमा झाली आहे. मग तिला तो सांगत आहे की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे का असं तो सांगत आहे.
Well, there's a reason for that.
आणि मग त्याचं तिथं कारण आहे नाही का त्यासाठी.
He turns back to Jesus. Sorry. He turns back to her and he says your sins are forgiven. We see that.
आणि मग आम्ही पाहतो की तो तिच्याकडे वळतो आणि तिला म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झाली आम्ही बघितले नाही का.
Well, Simon, Jesus wanted to show Simon his imperfect picture.
आणि मग तुम्ही जर पाहा तर येशू ख्रिस्ताच्या अशी इच्छा आहे की त्याने त्याचं जे काही अपरिपूर्ण चित्र आहे शिमोनाचं ते त्याने पाहून घ्यावं.
When we look in the mirror we see our own reflection, isn't it?
आणि मग ज्यावेळेस आम्ही आरशामध्ये पाहतो त्यावेळेस आम्ही स्वतःचं त्या ठिकाणी चित्र पाहत असतो नाही का.
And Jesus was trying to show Simon that her sins were forgiven but he's still had not been forgiven.
आणि मग तिथं येशू ख्रिस्त तेच सांगत आहे की तुझ्या पापां तिच्या पापांची क्षमा झाली आहे परंतु तुझी जी पाप आहे ती तशीच अद्याप आहे.
But the lesson was for Simon firstly, no?
आणि मग तुम्ही जर पाहिला तर शिमोनासाठी पहिला आदळ आहे नाही का.
But this woman was also realizing again and again her terrible sins.
आणि मग पुन्हा जर आम्ही पाहिलं तर ही स्त्री आहे त्या स्त्रीला तिची जी काही अपराध आहे त्याची सारखी आणि सारखी आठवण होत आहे.
Jesus loving reassurance. Jesus loving mercy says to this woman, be reminded your sins are forgiven.
आणि मग येशू ख्रिस्त तिला सातत्याने आठवण करून देत आहे की तू हे लक्षात ठेव तुझ्या अपराधांची क्षमा झाली आहे.
She understand what I'm trying to say at this point. She wasn't saved right yet. She had been already forgiven for her sins.
आणि मग तुम्ही ते काय सांगत आहे त्याच्याकडे लक्ष द्या की यावेळेस तिच्या अपराधांची क्षमा झाली किंवा ती तारली असं नाही तर ती पूर्वीच तारलेली आहे असं ते सांगत आहेत.
We know that because Jesus told Simon that.
आणि मग कारण ही गोष्ट आपल्याला माहित आहे शिमोनाला येशू ख्रिस्ताने ही गोष्ट सांगितली आहे नाही का.
But she needed to hear again this wonderful reassurance.
And परंतु तिला हा जो काही शाश्वत आहे तिची खात्री आहे ती परत परत ऐकण्याची गरज होती.
Jesus in his grace gave her the assurance right at the end of the meeting.
आणि मग तुम्ही जर पाहिलं तर सत्यशेवटी येशू ख्रिस्ताने तिच्याबरोबर भेटल्यानंतर तिला त्या प्रकारची खात्री पुन्हा दिली आहे.
But there are a number of things that we can learn from this passage.
या उत्तरांमध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आम्ही शिकू शकतो नाही का.
That is, have we been forgiven a little or have we been forgiven lots?
आणि आमच्या थोडक्या अपराधांची क्षमा झालेली आहे की आमच्या जास्त अपराधांची क्षमा झालेली आहे.
You think you've been forgiven little then you are like the Pharisee, no?
आणि मग जर तुमच्या थोडक्याच अपराधांची क्षमा झाली असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परोशी सारखे आहात.
You think he has no need of the grace of God?
आणि मग तुम्ही जर पाहाल तर त्याला देवाच्या कृपेची कुठल्या प्रकारची गरज भासत नव्हती.
You think he has little sins?
आणि मग असं आपल्याला वाटेल की त्याची थोडकीच पाप होती.
You think that he is better than everybody else?
आणि मग तुम्हाला असं वाटेल की तो इतरांपेक्षा चांगला असा होता.
And look down on contempt on other sinners, no?
आणि मग अशी जर आमची प्रवृत्ती असेल तर आम्ही काय करतो की दुसऱ्या लोकांकडे पाहून तुच्छ जरी आम्ही त्यांच्याकडे पाहतो.
Even here in this building we have heard some strange stories, no?
आणि मग तुम्ही जर पाहाल तर याच इमारतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या.
Even here in this building it's been said. Some things have been said in this building.
आणि मग लक्षात घ्या की याच इमारतीमध्ये काही गोष्टी बोलल्या सुद्धा गेलेल्या आहेत.
That I did not invite this person to church because he's not good enough to come to church.
आणि मग मी या मनुष्याला मी चर्चला बोलवणार नाही कारण की तो चांगला नाही की ज्याला आम्ही मंदिरात बोलू नाही का.
When he's good enough to church then I will invite him to come.
आणि मग जर तो चांगला होईल तर मी त्याला काय करेल की चर्चला येऊ दे.
That is the attitude of the Pharisee, no?
आणि मग तुम्ही जर पाहाल तर परुषीचा हा स्वभाव आहे नाही का.
The church should not be a place where only perfect people come.
आणि मला लक्षात येते की मंडळी अशी जागा नाही की ज्या ठिकाणी जे परिपूर्ण लोक आहेत तेच येते म्हणून.
That is for heaven, no?
आणि मला लक्षात येते की ते स्वर्ग आहे नाही का.
Church should be a place where sinners feel comfortable to come.
आणि मला लक्षात येते की मंडळी ही अशा प्रकारची जागा असली पाहिजे जिथे पापी लोकांनी येण्यासाठी त्यांना चांगलं वाटेल.
Please understand what I'm saying and not what I'm not saying, okay?
आणि मला लक्षात घ्या की जे बोलतायत ते तुम्ही समजून घ्या, त्यांना जे बोलायचं आहे असं अर्थ काढू नका.
I'm not saying church is a place where people should feel comfortable to sin.
आणि मला लक्षात घ्या की ते आशयाने बोलत नाही की मंडळी अशा प्रकारची जागा असली पाहिजे की जिथे लोकांनी पाप करून सुद्धा त्यांना आरामदायी वाटेल म्हणून.
Church is a place where the children of God gather, where we love holiness. So sin is not something that we want to do, no?
आणि मग मंडळी अशा प्रकारची गोष्ट आहे की जे देवाचं मंदिर आहे, जे पवित्र आहे, आणि मग ज्या वेळेस आम्ही एकत्र जमतो त्यावेळेस आम्ही आम्हाला पाप आवडत नाही, नाही का आम्ही पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.
But when a sinner walks through the door, we shouldn't think that we are holier and better than him and tell him to leave because he's not good.
आणि मग लक्षात घ्या की ज्या वेळेस पापी व्यक्ती किंवा जे पाप ज्या वेळेस आतमध्ये येतं त्यावेळेस आम्ही स्वनीतिमान समजून त्या व्यक्तीला बाहेर काढू नये, त्याला म्हटलं पाहिजे की तू जा निघून.
We need to show them the love of Christ. We need to show compassion.
आणि मग आम्हाला त्यांना देवाची प्रीती आणि खळबळ दाखवणं गरजेचं आहे.
We need to reflect the grace of God in our own lives.
आणि आमच्या जीवनामध्ये देवाची जी कृपा आहे ती कृपा आम्हाला त्याला दाखवणं गरजेचं आहे, नाही का?
Our church should be a place where sinners feel comfortable to come, not where they are rejected.
मग लक्षात घ्या आमची मंडळी अशा प्रकारची मंडळी असली पाहिजे की पापी लोकांनी येऊन या ठिकाणी त्यांना व्यवस्थित वाटलं पाहिजे, नाही का?
We shouldn't look down upon sinners and think that we have less than them.
आणि मग आम्ही जे काही पापी लोक आहेत, इतर लोक आहेत, त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये आणि असं गृह करू नये की आमच्यामध्ये त्यांच्यापेक्षा कमी पाप आहेत म्हणून.
Remember the very definition of grace.
आणि मग जी काही कृपेची व्याख्या आहे त्या व्याख्येकडे पुन्हा एकदा लक्ष द्या.
On your right stand, I encourage you to do that.
मी मग जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून द्या, कारण की ते चांगले असे आहे.
Grace is receiving what we do not deserve.
आणि मग कृपा ही अशी गोष्ट आहे की जी गोष्टीसाठी आम्ही अपात्र आहोत ती गोष्ट आम्हाला मिळणं.
We do not deserve forgiveness.
आणि मग लक्षात घ्या की आम्हाला क्षमा मिळण्यासाठी आम्ही पात्र नाही.
We deserve the wrath of God.
आणि आम्ही देवाचा क्रोध जो आहे तोच केवळ स्वीकारण्यासाठी पात्र आहोत, नाही का?
But tells us all of us have sinned and come short of the glory of God.
आणि पवित्र शास्त्र स्पष्ट सांगते की सर्वच लोक देवाच्या गौरवासाठी अंतरलेले आहेत, नाही का?
But if we have faith in the work of Jesus Christ on the cross of Calvary, we have faith in his sacrifice for our sins.
आणि आमच्यासाठी जे वधस्तंभावर त्याने बलिदान दिले आहे त्याच्यावर जर आमचा विश्वास असेल,
if we believe that he has paid the price in full for our sins,
आणि मग आमच्या अपराधांसाठी त्याने पूर्ण जी काही किंमत जे मोल भरून द्यायचं आहे ते त्याने दिलेलं आहे, असा ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो,
if we believe the gospel,
आणि ज्यावेळेस आम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवतो,
if we believe that he was crucified and buried and risen again from the dead for our sins,
आणि मग तर आम्ही असा विश्वास ठेवतो की तो वधस्तंभावर मारला गेला, त्याला फोडलं गेलं, त्याला उठवण्यात आलं आमच्या अपराधांची क्षमा होण्याकरिता.
We receive what we don't deserve.
आणि मग त्यावेळेस ज्या गोष्टीसाठी आम्ही पात्र नाही ती गोष्ट आम्हाला मिळत असते, नाही का?
Just like this woman.
आणि मग तुम्ही जर पाहिलं तर या स्त्रीसारखी ती आहे, नाही का?
We receive forgiveness.
आणि मग त्यावेळेस आम्हाला क्षमा मिळते.
Forgiveness of our sins.
आणि आमच्या अपराधांची क्षमा.
And our heart should respond not in self-righteousness.
आणि मग त्यावेळेस आमचं जे हृदय आहे ते हृदय स्वनीतिमत्वाने त्याचा प्रतिसाद देतं असं नाही.
Heart should respond in love to Jesus.
And there is amto je hruday ahe te hruday Yeshu Krista cha pritine pratisad det asta, nahi?
Thank you Jesus for not sending me to hell.
Ani ami mhanat asto ki deva mi tujhe upkar mangto karan ki tumhala narka madhe dhadlo nahi.
Thank you Jesus for showing me my sins.
Ani mi deva tujhe upkar mangto karan ki tu majhe aparadh mala dakhavles.
Thank you Jesus for not judging me in my sins.
Ani majhe je aparadh ahe te aparadhanchi shiksha keli nahi tyachyabaddal mi tujhe upkar mangto.
Thank you Jesus for taking my sins and putting them on your own self so that my sins can be paid.
Ani mag lakshat ye ki ami asa mhanto ki deva mi tujhe upkar mangto karan tu majhe paap ghetle ani tu tujhya swatavar ghetle jyane karun majhe aparadhanchi kshama hoil.
If you've been forgiven for your sins this morning,
आणि जर तुम्ही तुमच्या अपराधांच्या तुमची क्षमा झाली असेल या सकाळी,
we should have an attitude of gratitude.
आणि मला लक्षात येते की आमचं जे काही स्वभाव आहे तो कृतज्ञ असा स्वभाव असणं गरजेचं आहे.
We should have an attitude of thankfulness.
आणि मग आमचा जो काही स्वभाव आहे तो नेहमीच त्या ठिकाणी आभारी असणं किंवा धन्यवाद देण्याचा स्वभाव असणं गरजेचं आहे.
That is a fruit of grace.
आणि मग तीच आम्ही पाहिलं तर कृपेचा तो कृपेचं ते फळ आहे.
There is evidence that you have grace.
आणि मग तुम्हाला कृपा मिळाली आहे हे तुम्हाला दिसतं नाही का?
But if you are pointing fingers at people who are walking through the door, if you are pointing at everybody's sins except your own, perhaps you don't have grace.
आणि मग लक्षात घ्या की जर तुम्ही केवळ लोकांची जर पापाकडे बोट लावत असाल आणि त्यांचीच पाप दाखवत असाल तर मग खरं पाहता तुम्हाला कृपा मिळाली नसेल आणि तुमची जी पाप तुम्ही पाहत नाही त्यामुळे.
Understand one simple truth this morning.
मग लक्षात घ्या की फारच साधं आणि सोपं जे सत्य आहे ते तुम्ही समजून घ्या.
The sin that you committed, the sins that you've committed are the same sins that sent Jesus to the cross.
आणि मग लक्षात घ्या की जे तुम्ही पाप करत आहे त्या पापाला पापामुळेच येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जावं लागलं.
If you break one of the law, we break all of the law.
आणि लक्षात घ्या की जर तुम्ही एक नियम मोडत असाल तर तुम्ही सर्वच देवाचे नियम मोडलेले आहात.
One of your sins condemned Jesus to the cross.
आणि मग तुमचं एक जे पाप आहे त्या पापाने येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर शिक्षा भोगावी लागली.
You are no better standing than somebody who has broken all of the law.
आणि मग लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीने जर सर्वच देवाचे नियम मोडले असेल आणि तुम्ही एक जर मोडला असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही फरक नाही, तुम्ही एकच
आहात. आणि
मग ते म्हणतात की मला समजत, मी आशा धरतो की मला जे बोलायचं तुम्हाला समजत
असेल. आणि
मग आमचं जे वर्तन आहे ते वर्तन आम्हाला तारत नसतं.
Our works don't save us.
आणि मग आमची जी कृती आहे ती सुद्धा आम्हाला तारत नसतं.
All we are trying to do in our life is to build up our reputations.
आणि मग आमच्या संपूर्ण जीवनभरामध्ये आम्ही तेच करत असतो की आमचं जे वर्तन आहे त्या वर्तनामध्ये आम्ही वाढत असतो.
You try to justify yourself through your own ego, through your own works, then you are condemned just like Simon.
आणि लक्षात घ्या की तुमच्या कार्याने आणि तुमच्या गर्वाने जर तुम्ही तुमच्या पापाचं समर्थन करत असाल तर मग ज्या प्रकारे शिमोनाला दोष लावण्यात आला त्याच प्रकारचा दोष हा तुमच्यावर सुद्धा आहे.
I pray that the Lord would teach us that we need his mercy day by day.
आणि मग मी हीच प्रार्थना करेल की देव आम्हाला हे शिकवेल त्याची दयेची आम्हाला दररोज गरज आहे.
It's no wonder that she loved Jesus first.
आणि मग ही गोष्टीची आपल्याला समजतं की ती येशू ख्रिस्तावर प्रेम करत होतं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं आश्चर्य नाही का?
I wish I had more time to develop this, but this woman loved Jesus.
आणि मग ते म्हणतात की मी याच्यावर अधिक बोलू शकलो असतो परंतु तुम्ही जर पाहाल तर त्या ठिकाणी ही जी स्त्री आहे तिच्यावर अधिक त्याच्यावर अधिक प्रेम करतो.
She wasn't trying to defend herself amongst the Pharisees. She wasn't trying to hide herself amongst the Pharisees. All she thought about was Jesus Christ.
आणि मग परोक्ष लोकांसमोर जी स्वतःचा बचाव करते किंवा इतर गोष्टी करते असं नाही तर तिचं सर्व लक्ष हे येशू ख्रिस्तावर आहे आणि येशू ख्रिस्ताची सेवा ती करत आहे. आणि मग तुम्ही जर पाहाल तर तिच्या जवळ जे सर्व उत्तम आहे ते सर्व उत्तम तिने ईश्वरा दिलेलं आहे.
The greatest possession she had.
आणि मग तिच्याजवळ जी सर्वात महत्वाची मालमत्ता होती ती त्याने त्याला देऊ केलेली आहे.
She loved Jesus.
आणि तिने येशू ख्रिस्तावर प्रेम केलेलं आहे.
The only question that left to answer this morning is, do you?
आणि मग प्रश्न हा आहे की तुम्ही येशू ख्रिस्तावर प्रेम करता?
Do you love Jesus?
येशू ख्रिस्तावर तुम्ही प्रेम करता?
Are you giving Jesus your best?
आणि मग तुमचं जे उत्तम आहे ते उत्तमातलं उत्तम तुम्ही त्याला देतात का?
Are you thankful for his grace?
आणि मग त्याची जी कृपा आहे त्या कृपेबद्दल तुम्ही कृतज्ञ असे आहात?
Are you thankful for his forgiveness?
आणि मग त्याने जी तुमच्या अपराधाची क्षमा केली आहे त्याच्याबद्दल तुम्ही ऋणी आहात का?
1 John 1 tells us if we confess our sins he is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness.
पहिल्या वचनाचा पहिला अध्याय 9 वचनात म्हणतं की जर आम्ही आमचे पाप पदरी घेतो तर तो विश्वसनीय व न्यायी आहे आणि आम्हाला सर्व अधर्मापासून आम्हाला तो शुद्ध करेल.
Jesus loves you.
येशू ख्रिस्त हा तुमच्यावर प्रेम करतो.
Jesus came to this world to die for your sins.
येशू ख्रिस्त हा जगामध्ये तुमच्या अपराधांसाठी मरावयास आलेला आहे.
Have you been forgiven of your sins?
आणि मग तुमच्या अपराधांची क्षमा झालेली आहे का? प्रार्थना करू.